வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த். जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. हा अभंग आणि त्याच्यातल्या या हे दोन चरण आपण मागच्या वेळेला पाहिलेले होते. भगवंताचं नाम उच्चारत असताना जाणीव देखील नको आणि नेणीव देखील नको. मी जाणणार आहे अथवा जाणत आहे असा सूक्ष्म अहंतेचा भाव देखील नको. कारण मी जाणणार आहे किंवा मला जाणायचं आहे याच्यामध्ये नकळत अज्ञान आहे. आपल्याला माहीत देखील नाही की याच्यात अज्ञान आहे, पण मी हाच अज्ञानजन्य आहे. आणि हा मी अज्ञानजन्य अशा करता की तो देह संबंधित आहे, देहाशी निगडित आहे. हा जो मी आहे या मीला सर्व संदर्भ देहाचे आहेत. नाम रूप वर्ण आकार घर दार जात कुळ देश काल या सगळ्यांनी तो मी हा बद्ध आहे, निश्चित बद्ध आहे. म्हणून मी नाम घेऊन भगवंताला जाणेन याच्यामध्ये देहबुद्धीनी भरलेला मी जाणेन असाच भाव आहे. हा जो मी आहे देह सूक्ष्म तऱ्हेने देहाच्या अहंतेमध्ये सापडलेला, हा जाणीवेमध्येच येतो. आणि जोपर्यंत हा जाणण्याची खटपट करतो आहे तोपर्यंत परमात्मा जाणला जात नाही अशी वस्तुस्थिती आहे. तो जोपर्यंत खटपट करतोय तोपर्यंत परमात्मा दूर राहतो. करण जो अव्यक्त आहे, अव्यक्त निराकार नाही जा आकार असा जर परमात्मा असेल तर व्यक्त आकारवान असा सूक्ष्म तऱ्हेने स्मृतीत असलेला मी त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. काही केलं तरी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून जाणीवेनी त्याला प्राप्त करणं हे शक्य नाही. मागच्या वेळेला आपण हे सगळं विस्ताराने खरं म्हणजे पाहिलेलं आहे. आणि नेणीवेनी देखील त्याला प्राप्त करणं शक्य नाही. नेणीवेनी म्हणजे मी जाणत नाही अथवा मी जाणूच शकणार नाही अशा भावनेनी देखील तो प्राप्त होत नाही. कारण ही भावना देखील सूक्ष्मतेने अहंतेशीच निगडित आहे. जशी जाणीव अहंतेशी निगडित आहे तशी नेणीव देखील अहंतेशीच निगडित आहे. अहंतेनी निगडित असणारी जी नेणीव आहे ती नेणीव कधीही परमात्म्याला जाणू शकत नाही. कारण त्या नेणीवेमध्ये देखील अज्ञानाचा आणि न जाणण्याचा संकल्प ठासून भरलेला असतो. मी कधीही जाणू शकणार नाही असा तो संकल्प असतो. ही गोष्ट थोडीशी समजून घ्यायला पाहिजे. जो जाणतो जाणलं असं म्हणतो किंवा जाणण्याकरता प्रयत्न करतो ही गोष्ट अहंकाराशीच निगडित आहे. आणि मी पतित, मी दुबळा, मी बुद्धी नसलेला, मी जाणायला असमर्थ अशा प्रकारे अज्ञानजन्य भाव अज्ञानच दृढ करतो. तो कधीही ज्ञान दृढ करू शकणार नाही, ज्ञानाकडे नेऊ शकणार नाही. असं असल्यामुळे नेणीवेनी देखील ते साध्य होत नाही. म्हणून जाणायचं आणि जाणलं हे विसरून जायचं, जाणल्याचा विशेष भाव न धरता जाणायचं अशी खूण संत सांगतात ते याच्या करताच. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एकदा स्वर्गाच्या दारामध्ये एक मोठा क्यू होता आणि बरेच जण ताटकळत होते. मधूनच एखादं दार, ते दार उघडलं जायचं, एखाद्याचं नाव पुकारलं जायचं आणि तो मोठ्या आनंदाने आत जायचा आणि बाकीचे तसेच वाट पाहत असायचे की आपल्याला आत कधी जायला मिळते. आणि आत छाननी चाललेली होती, ती पूर्ण होईपर्यंत कोणाला प्रवेश तर मिळणार नव्हता. ज्यांना इकडच्या यादीमध्ये ऍडमिशन नाही तर त्यांना काळजी होती की दुसरीकडे कुठं आपल्याला जायला लागते की काय, तिकडे कुठं त्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे की काय, अशीही काळजी होती. अशा प्रकारे एक उत्सुक असे लोक तिथं भरपूर जमा झालेले होते. आणि त्यांच्यामध्ये एक विद्वान असा नुकताच येऊन बसला, उभा राहिला. तोही अनाउन्समेंटची वाट पाहत होता की काय होते, कधी होते, बोलवलं जाते का, चौकशी करत होता की तुम्ही केव्हापासून थांबलेले आहात. आणि शेकडो लोक तिथे उभे होते आणि तो आला रे आला. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली की त्याला बोलवलं गेलंय. विद्वान होता, पंडित होता, त्याला बोलवलं गेलंय अशी अनाउन्समेंट झाली. आणि एवढं होऊन थांबलं नाही तर दार उघडताना मधून अधून त्या लोकांनी दार उघडून कोणीतरी आत जाताना देखील पाहिलेलं होतं. पण दार उघडताना दारावर बँड आलेला होता, त्यांनी बँड वाजवून त्याचं स्वागत केलं आणि तो आत गेला. तेव्हा बाकीचे लोक म्हणाले की इथंही भेदभाव दिसतोय, पंडित आल्याबरोबर लगेच दार उघडलं गेलं, दार उघडल्यावर दुतर्फा बँड उभा राहिला, बँड वाजला आणि मग हा आत गेला. म्हणून बाहेर मोठी अस्वस्थता निर्माण झाली, लोक निदर्शनं करायच्या विचारात आले. तिथला जो आतला कोणीतरी ऑफिसर होता तर त्याला निरोप गेला की बाहेर फार मोठी अस्वस्थता आहे आणि त्यांनी एक माणूस बाहेर पाठवला लोकांचं म्हणणं तरी काय आहे जाणून घ्यावं. आणि तो बाहेर आल्याबरोबर त्याला गराडा पडला की असं कसं होतंय काय होतंय. तो म्हणाला की मला तर माहिती नाही पण मी अजून माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना बोलवतो, त्यांना बोलवलं गेलं आणि तिथं लोक म्हणत होते की विद्वान असेल तर याच्यात विद्वान काय कमी आहेत, जर धनिक असेल तर याच्यात धनिक काय कमी आहेत, जर तो कुठला सत्ताधीश असेल तर इथं बरेच सत्ताधीश वाट पाहतायत आणि सामान्य तर कितीतरी वाट पाहतायत. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की हा पंडित आहे पण आपण पंडित आहोत हे विसरलेलं आहे, हा प्रेमळ आहे, हा भक्त आहे. त्यामुळे जो पंडित आहे, जो शास्त्र जाणतो, जो ज्ञान समजतो आणि ज्ञान समजल्याचा अहंकार ज्याने टाकलेला आहे, असा इथं येणं ही दुर्मिळ घटना आहे. त्याच्याकरता हा बँड बाजा वगैरे वाजला. पंडित तर पुष्कळ येतात, विद्वान समजले गेलेले तर पुष्कळ येतात, पण याचं वैशिष्ट्य असं आहे, आम्ही जेव्हा छाननी केली तेव्हा लक्षात आलं की हा पंडित देखील आहे, विद्वान देखील आहे, सच्चरित्र देखील आहे आणि आपण असं सर्व आहोत हे हा विसरून अत्यंत प्रेमाने सर्वांशी वर्तन करणारा आहे. अशी व्यक्ती स्वर्गात येणं दुर्मिळ आहे. जे पंडित आहेत त्यांनी थांबावं, कदाचित त्यांनाही प्रवेश मिळेल. जे सत्ताधीश आहेत त्यांनी थांबावं, कदाचित त्यांनाही प्रवेश मिळेल. त्यांनी कशी काय सत्ता वापरली ते पाहिलं जाईल. पण अशी व्यक्ती येणं ही स्वर्गामध्ये देखील दुर्मिळ घटना आहे म्हणून याचं स्वागत केलं गेलं. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी टाकणारा मनुष्य असतो तो भगवंताला अतिशय प्रिय होऊन जातो. भगवंताच्या ठिकाणी या गोष्टी नाहीत. एवढंच नव्हे तर असा भगवंतांना अत्यंत प्रिय असा होतो. जाणीव टाकायची कशी, तर विचार करून टाकायची. जाणीव टाकण्यासाठी नेणीव धरण्याचं कारण नाही, कारण एकाच गोष्टीच्या त्या दोन बाजू आहेत. जशी एक काठी उचलली की दोन्ही टोकं उचलली जातात, तशी जाणीव उचलली की नेणीवही उचलली जाते. एकाकडून दुसरीकडं किंवा तिकडून इकडं अशा प्रवासाने काहीही घडत नाही. भगवंताच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी नाहीत. जो जाणीवनी जाणीव धरून, पूर्ण जाणीव धरून प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांनीच त्याला तो सापडणार असतो. पण नंतर मी ते सापडवलं असा भाव जो धरत नाही आणि सहज वर्तन करतो, असा जाणीव नेणीव विरहित भगवंतांना अपेक्षित आहे, ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. म्हणून नेणीव नको, जाणीव तर त्याहूनही नको. मागच्या वेळेला तुकाराम महाराजांचा म्हणूनच तो अभंग आपण पाहिलेला होता की जाणवनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दावून या, मग मी संसारी असेन वर्तत जेविका जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जेवी का भोगी उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नींचिया सृष्टी चेईलिया. तुका म्हणे ऐसे जाहल्या वाचो न करी, तो क्षीण ऐसे वाटे. म्हणून जाणीव धरून जे भगवंताला भसतात त्यांचे कष्ट, वाया जाता क्षीण होतो त्यांना पण भगवंत भेटत नाही तोंड दुखतं नाम घेऊन घेऊन पण कुठं प्रेमाचा आनंदाचा स्पर्श होत नाही मन विटतं नाम घेऊन घेऊन मी हे तुम्हाला काय सांगतोय पण असं घडतं नको वाटायला लागतं ते नाम घेणं चित्त निरस होऊन जातं त्याच्यापेक्षा असं बरं की संसारामध्ये चित्त घालावं हे मी तुम्हाला काय सांगतोय पण असं होतं याचं कारण मर्म न समजता कोणत्याही प्रकाराने तो आकलन होत नाही तो सापडत नाही तो समजत नाही ही वस्तुस्थिती आहे जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही म्हणून मला काहीही केल्या जाणण्याची शक्यता नाही अशा प्रकारचा भाव धरून जो नाम घेतो त्याला तर तो कधीच मिळत नाही ते एका सूक्ष्म अहंतेमध्येच मोडतं की मी जाणू शकणार नाही मी आहेच आणि आत्ता नाम घेईन आणि आत्ता त्याला गाठेन असं म्हणणारा देखील कारण गाठण्याचा प्राप्त करण्याचा जोपर्यंत तणाव राहतो तोपर्यंत तो कधीही मिळत नाही त्यामुळे तो तसाही मिळत नाही जाणीवेनी नाम घेणारा देखील तसा असफल होतो या जाणीवेच्या आत ज्याच्या आधारावर ही जाणीव आणि नेणीव काम करते असं अधिष्ठानभूत जे तत्व आहे शुद्ध स्वरूप असं जे तत्व आहे त्या तत्वावर सहज नाम चाललेलं आहे असं नाम घेणारा मात्र त्याला प्राप्त होतो काय ते कबीरांचं वचन आहे राम हमारा जप करत आहे हम बैठे आराम आम्ही तर काहीच करत नाहीये जो जप चाललाय तो रामच परस्पर करतो आहे मी काही करत नाहीये मी तर काय स्वस्थ बसलेलो आहे असं कबीर म्हणतात आम्ही तर स्वस्थ बसलेले आहोत आणि जप तर चाललेला आहे हा जप पूर्णता प्राप्त करून देतो आणि ज्ञानेश्वर महाराजांना इथं हीच गोष्ट सांगायची की अशा भावाने जर जप करता आला तर मात्र जपात पूर्णता निर्माण होते अशा उच्चारणामध्ये मोक्ष सदाचाच ठेवलेला आहे कायम आहे उच्चारणी पाही मोक्ष सदा नेहमी कायमचा उच्चारण झालं की मोक्षाचीच भावना झाली नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही आणि देहभावना नाहीशी होते देहभाव विवर्जित असा साधक होतो आणि कळी काळ याचा अर्थ कळी काळाची भीती तीही देहाशीच निगडीत आहे अहंतेशीच निगडीत आहे देहाहंतेशी निगडीत आहे त्याचा प्रवेशच तिथं होत नाही कारण देहभावच नाहीसा झालेला असतो असं असल्यामुळं कळी काळाचा देखील स्पर्श नामधारकाला होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चला आपण करून बघू मी हे जे तुम्हाला म्हणतो की आपण करून बघू तर एवढ्या करण्याने तुम्हाला साधेल असं नाही आणि साधणार नाही असंही नाही जर असं जमलं नाम घ्यायला तर एका नामातच जमून जाईल, या पद्धतीने जमलं तर, पण जमवण्यासाठी बसू नका, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण आधी आपल्याला सुरुवातीला जे नाम घ्यायचं आहे तर ते नामाने आपल्याला जमणं शक्य नाही अशा भावनेनी घ्यायचंय. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. नेणीवेनी नाम घ्यायचंय, की नाम घेतोय खरा, म्हणजे अशी कल्पना करा की एरवी जसं कोणी नाम घेत असेल तसं. सगळ्या प्रकारच्या शंका मनात आहेत आणि नाम घेतो आहे, अशा पद्धतीने नाम घ्या, काढा शंका आणि घ्या नाम, की नामानी कसं जमेल असं म्हणा आणि नाम घ्या. मला जमणं शक्य नाही अशा प्रकारचा भाव मनात धरून नाम घ्या. सुरुवातीला थोडा वेळ आपण पूर्ण नेणीवेतून नाम घेणार आहोत. बघा तर घेता येते का. एखाद्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की स्वामीजींकडे यायला लागल्यापासून नेणीवेतून नाम घ्यायला विसरूनच गेलो आपण, तशा प्रकारचं नाम आता आपल्याला घेता येत नाही. असे जे भाग्यवान असतील त्यांची गोष्ट अलाहिदा, पण ज्यांना नेणीवेतून नाम घ्यायला जमेल त्यांनी जरूर घ्यावं. आपण डोळे मिटून घेऊ. आणि मी कुठला जाणतो आहे, मी जाणणं शक्य नाही अशा अज्ञानजन्य भावाने नाम घेऊ. ओम राम कृष्ण हरी. मी अल्प आहे, अल्प शक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे, जन्मणारा मरणारा असा आहे, हीन दीन असा आहे. बघू नामाने काही फरक पडतोय का, अशी भावना. ओम राम कृष्ण हरी. आता पुढचं नाम आपल्याला जाणीवेनी घ्यायचं आहे, तो परमात्मा निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा आहे. आणि मी त्या परमात्म्याला प्राप्त करेनच करेन. जेव्हा जीवो ब्रह्मैव नापराहा अशी श्रुती सांगते तेव्हा मला, इन्व्हर्टेड कॉमामध्ये मला, परमात्म्याला गाठणं काय अवघड आहे? मी परमात्म्याला गाठणार, मी परमात्मा समजून घेणार, जाणीवेनी ओ राम कृष्ण हरी नामानी म्हणजे माझ्या प्रयत्नांनी मी त्याला गाठीनच गाठीन असा भाव बाजूला सारून प्रयत्न करा. हा भाव नको की मी तो जाणून घेईन, हा भाव नको की माझ्या मनाला बुद्धीला चित्ताला त्याचा स्पर्श व्हावा, होईल मी करून घेईन. तर असा भाव ठेवू की देह मन बुद्धी चित्त अंतःकरण याच्याही आतल्या गाभ्यामध्ये अधिष्ठानभूत असं जे तत्व आहे ते तत्व आणि परमात्मा आधीचाच एक रूप आहेत. मला नाम घेऊन काही जाणायचं नाहीये. त्यांची एक रूपता आहेच आहे, जीवाची आणि परमात्म्याची. नाम फक्त चाललेलं आहे आणि एक रूपता अखंडित आहेच आहे. नेणीवही नको आणि देह मन बुद्धीने जाणण्याचा अट्टहास देखील नको. ऐक्य तर आधीच झालेला आहे. ओ हरी। तुझ मज ऐशी परी जैसा तरंग सागरी, आपल्या आनंदा करता नाम आपलं आपण चाललेलं आहे। मला काहीही जाणायचं नाही, माझ्या देह मनबुद्धीला जाणण्याचं कोणतंही काम नाहीये। एकच एक आत्मसागर असावा, अगाध सर्वत्र पसरलेला, आणि त्या सागरावर एक एक लाट यावी तसं केवळ नाम येत आहे। एक लाट झाल्यावर थोड्या वेळाने दुसरी लाट यावी, लाटांच्या वेळेला देखील आत्मसागरच आहे आणि लाट नसताना देखील आत्मसागरच आहे। कृष्ण हरि नामाची लाट नाहीशी होते तेव्हा भगवंत भरून राहिलेला असतो. निर्माण होते तेव्हा आपलं आपण सहज स्मरण भगवंत स्वतःच करत असतो. उच्चारणाचं केवळ मिश आहे. आधी आणि नंतर उच्चारणाच्या वेळेला भगवंत भरून राहिलेला आहे. हीच मोक्षाची स्थिती. सर्वत्र एकच एक अफूट अनंत अगाध असा परमात्मा भगवंत भरून राहिलेला आहे. उच्चारणाच्या निशाणी आपण भगवंतामध्येच आहोत. कळी काळाला नेण्यासारखं असं आत्ता या ठिकाणी काहीही नाही. त्याचा प्रवेशच इथं नाही. राम कृष्ण हरी. जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीध नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. या अभंगाचं निरूपण आपण अनुभवलं हे त्याचं निरूपण आहे. तुम्हाला जे काही झालं, जे काही लक्षात आलं, जी मोक्षाची भावना निर्माण झाली ती सत्य आहे, असत्य नाही. आणि जेव्हा पारमार्थिक अनुभव येतात तेव्हा हा एवढा आणि असा अनुभव असतो याच्यापेक्षा कल्पनेनी केलेल्या कोणत्या अनुभवात रमू नका आणि तसा अनुभव मिळायला पाहिजे असं धरू नका, कारण तुम्हाला जी गोष्ट माहिती नाही त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही। मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की मुल्ला नसरुद्दीननी एकदा समुद्रातून एक खूप मोठा मासा पकडून आणला। एवढा मोठा मासा पाहून सगळं गाव पाहायला लोटलं, आश्चर्य करायला लागलं। मुलांनी देखील त्या माशाच्या भोवती चार पाच वेळेला फिरून चकरा मारल्या। कोळी लोक जेवढा मोठा मासा पकडण्याच्या गप्पा गोष्टी करत असत तेवढा मोठा मासा मुल्लाला मिळालेला होता। सगळे लोक आश्चर्य करतायत आणि आपल्यालाही आश्चर्य वाटतंय असं लक्षात घेऊन मुल्ला म्हणाला की मी असं करतो की हा मोठा मासा परत समुद्रात टाकून देतो, कारण हा मासा दिसत नाहीये, ही काहीतरी एखादी मायावी खोटी वस्तू असेल। याचं कारण एवढा मोठा मासा मुलांनी कधी पाहिलेला नव्हता। तसं अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला कधी आलेला नव्हता। असं असल्यामुळं जे आलेलं आहे, झालेलं आहे, ते खरोखर भास मात्र आहे की काय अशा विचाराने टाकून देऊ नका, कारण कोणत्याही गूढ गोष्टी आणि मनाला चित्ताला स्पर्श करू येतील अशा गोष्टी परमार्थात बसत नाहीत। अशा अनुभवाच्या कोणत्याही गोष्टी परमार्थात नसतात। जाणीव नेणीव भगवंती नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते आपल्याला अगम्य राहावं म्हणून म्हणत नाहीत। तर जाणीव नेणीव रहित कसं त्याला ओळखायचं, हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत। उच्चारणी पाही मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही। कळी काळ देखील तिथं पोचू शकत नाही। तुमचं काम एवढंच आहे की या गोष्टींचा तुम्ही तुमच्या ठिकाणी अभ्यास करावा। तुमच्या लक्षात आलं असेल की 15-20 मिनिटांमध्ये जर तीव्र भावनेने अभ्यास केला त्याच्याकरता 3 तास बसण्याची गरज नसते। 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही एका खरंच अंतरंग अनुभवापर्यंत पोहोचू शकता आणि उरलेला वेळ त्याच्यातच राहायचा आहे। मग 3 तास नाम जरूर घ्या, पण या भावानी नाम घ्यायचं आहे। उरलेला वेळ पूर्णपणाने आत डूब देऊन नाम घ्यायचं आहे, हे मात्र तुम्ही तुम्हाला तुमच्या घरी जमवायचं आहे। तसंही साधना प्रवण अशी केंद्र आपण करतो त्याच्यामध्ये 1 तास 1.5 तास अशा प्रकारचं नाम आपल्या इथं सहज घेतलं जाऊ शकतं। पुढं मागं आपण तेही करू, पण तरीही ते अवलंबित्व आहे हे लक्षात ठेवा। जेव्हा मी सांगेन आणि तुम्ही घ्याल, जेव्हा मी सांगत नसेन तेव्हाही तुम्हाला हे होऊ शकतं। आपल्याला अवलंबित्व तशा तऱ्हेने काढून टाकायचं आहे, म्हणून तुम्ही परिपूर्ण त्याच्या बोधानी घरी देखील हे साधू शकता। आणि साधाल अशी मला खात्री आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. अशा प्रकारचं नाम खरंच मी दोन दोन तीन तीन तास चार चार तास असं घेऊन पाहिलेलं आहे. तुम्ही देखील हे पाहू शकता. अशा नामातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला दुसरा शब्द देखील उच्चारावासा वाटणार नाही. कितीतरी काळ असा जाऊ शकेल की तुमची बोलण्याची इच्छा बंद होईल. ज्या संसारातल्या सर्व गोष्टी आहेत त्या देखील पूर्णपणाने बाजूला पडतील. एका आत्मानंदामध्ये त्याच्यानंतर कितीतरी काळ तुम्ही सहज राहू शकाल. फक्त हे कोणीतरी करून पाहणं आवश्यक आहे आणि करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. हरी.